श्री दासबोध दशक आठवा मायोद्भव समास सातवा मोक्ष लक्षण।
श्री राम मागा श्रोतयांचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे तरी बद्ध म्हणिजे बांधला आणि मोक्ष म्हणिजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधुजनी मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प तेने प्राणे जाला अल्प देह बुद्धीचा मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना ऐसी जयाची कल्पना दृढ झाली तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वये बांधून कोसला मृत्य पावे तैसा प्राणी तो अज्ञान नीणे भगवंताचे ज्ञान म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना आता काही दान करू पुढील्या जन्मास आधार तेने सुखरूप संसार होईल माझा पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले आता तरी काही केले पाहिजे की म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकोन दान करी आशा धरिली अभ्यांतरी कोटी गुणांची रुकाडका दान केला अतितास तुकडा घातला म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा तुम्ही खाईन पुढिलिये जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी वासना गुंतली जन्म कर्मी प्राणीयांची आता मी जे देईन ते पुढिले जन्मी पावेन ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा बहुता जन्माचे अंती होये नरदेहाची प्राप्ती येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वथान घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हानी चयोनी ऐसा निश्चयो शास्त्रांतरी बहुती केला बहुता परी नरदेह संसारी परम दुर्लभसे पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे ये रवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरुकर्णधारे स्वयंभ सुख पाववी देव अनुकूळ नभे जया स्वये पापी तो प्राणीया भवाब्धीन तरवेतया आत्महत्या रा बोलिजे ज्ञाने विण प्राणीयासी जन्म मृत्य लक्ष चौरासी तितु क्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा नरदेही ज्ञाने विण कदा न चुके जन्म मरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी रीस मर्कट श्वान सुकर अश्ववृषभ मैसाखर काक कुरकुट ಜಂಬುಕಮಾರ್ಜರ ಸರಡ ಬೇಡುಕಮಕ್ಷಿಕಾ ಇತ್ಯಾದಿ ಕನೀಚ ಯೋನಿ ಜ್ಞಾನನಸ್ತಾ ಭೋಗಣೇ ಜನಿ ಆಶಾಧರಿ ಮೂರ್ಖ ಪ್ರಾಣಿ ಪುಢಿಲಿಯಾ ಜನ್ಮಾಚಿ ಹಾನರ ದೇಹ ಪಡತಾ ತೋಚಿ ಪಾವಿಜೆ ಮಾಗುತಾ ಐಸಾ ವಿಶ್ವಾಸ ಧರಿತಾ ಲಾಜನಾಹಿ ಕೋಣ ಪುಣ್ಯಾಚಾ ಸಂಗ್ರಹ ಜೆ ಪುನಃ ಪಾವಿಜೆ ನರದೇಹ ದುರಾಶಾ ಧರಿಲಿ ಪಾಹು ಪುಢಿಲಿಯಾ ಜನ್ಮಾಚಿ ಐಸೆ ಮೂರ್ಖ ಅಜ್ಞಾನ ಜನ ಕೇಲೆ ಸಂಕಲ್ಪೆ ಬಂಧನ ಶತ್ರು ಆಪಣಾಸಿ ಆಪಣ ಹೋನ ಠೇಲಾ ಐಸೆ ಸಂಕಲ್ಪಾಚೆ ಬಂಧನ ಸಂತ ಸಂಗೆ ತುಟೆ ಜಾಣ ಐಕತಯಾಚೆ ಲಕ್ಷಣ ಸಾಂಗಿಜೇಲ ಪಾಚಾ ಭೂತಾಂಚೆ ಶರೀರ ನಿರ್ಮಾಣ ಜಾಲೆ ಸಚರಾಚರ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಭಾವೆ ಜಗದಾಕಾರ ವರ್ತುಲಾಗೆ ದೇಹ ಅವಸ್ಥಾ ಅಭಿಮಾನ ಸ್ಥಾನೆ ಭೋಗ ಮಾತ್ರ ಗುಣ ಶಕ್ತಿಯಾದಿ ಕರುಣ ಲಕ್ಷಣ ಚೌಪುಟಿ ತತ್ವಾಂಚೆ ಐಸಿ ಪಿಂಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ರಚನಾ ವಿಸ್ತಾರೆ ವಾಢಲಿ ಕಲ್ಪನಾ ನಿರ್ಧಾರಿತ ತತ್ವಜ್ಞಾನ ಮತೆ ಭಾಂಬಾವಲಿ ನಾನಾ ಮತಿ ನಾನಾ ಭೇದ ಭೇದೆ ವಾಢತಿ ವಿವಾದ ಪರಿತೋ ವೈಕ್ಯತೆ ಚಾ ಸಂವಾದ ಸಾಧು ಜಾಣತಿ ತಯಾ ಸಂವಾದಾಚೆ ಲಕ್ಷಣ ಪಂಚಭೂತಿಕ ದೇಹ ಜಾಣ ತ್ಯಾ ದೇಹಾಮಧೆ ಕಾರಣ ಆತ್ಮ ಓಳಖಾವಾ ದೇಹ ಅಂತಿನಾಸೋನ ಜಾಯೆ ತ್ಯಾಸ ಆತ್ಮಾ ಮ್ಹಣೋನಯೆ ನಾನಾ ತತ್ವಾಂಚಾ ಸಮುದಾಯ ದೇಹಾಮಧೆ ಆಲಾ ಅಂತಃಕರಣ ಪ್ರಾಣಾದಿಕ ವಿಷಯೇ ಇಂದ್ರಿಯೇ ದಶಕ ಹಾ ಸೂಕ್ಷ್ಮಾಚಾ ವಿವೇಕ ಬೋಲಿಲಾ ಶಾಸ್ತ್ರೀ ಘೇತಾ ಸೂಕ್ಷ್ಮಾಚಿ ಶುದ್ಧಿ ಭಿನ್ನ ಅಂತಃಕರಣ ಮನ ಬುದ್ಧಿ ನಾನಾ ತತ್ವಾಂಚೆ ಉಪಾಧಿ ವೇಗಳ ಆತ್ಮ स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृति जाण ऐसे अष्ट देह चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टे देहाची प्रौढी प्रकृति पुरुषांची वाढी दश देह बोलिजे ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे जीव शिव पिंड ब्रह्मांड मायेय विद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा पाहो जाता आत्मे चारी त्यांचे लक्षण अवधारी हे जाणूनी अभ्यांतरी सदृढ धरावे एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे चारी आत्मे भेद उंच नीच भासती परिचारी एकची असती ये विषी दृष्टांत संमती सावध ऐका घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे मठा बाहेरील आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा, उपाधी योगे वाटे भिन्न, परीते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन एकचि असे, दृश्यासबाह्यंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी, त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे, ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे, जीवपणे एक देसी अहंकारे जन्म सोसी, विवेक पाहता प्राणियासी जन्म कैचा, जन्म मृत्यापासून सुटला यानाव जाणीजे मोक्ष जाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तु, तेची वस्तु ते आपण हे महावाक्याचे लक्षण, साधु करिती निरूपण आपुले न मुखे, जे चिक्षणी अनुग्रह केला ते चिक्षणी मोक्ष जाला, बंधन काही आत्मयाला बोलो चिनये, आता आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी, स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी याला मोक्ष प्राप्ती, अज्ञान निसीचा अंती संकल्प दुखे नासती, तेणे गुणे होये प्राप्ती तत्काळ मोक्षाची, तोडावया स्वप्न बंधन न लगे आणीक साधन, तयास प्रयत्न जागृती वीण बोलो चिनये, तैसा संकल्पे बांधला जीव त्यास आणीक नाही उपाव, विवेक पाहता वाव बंधन होये, विवेक पाहिल्या विण जो जो पाव तो सीण, विवेक पाहता आपण आत्माच असे, आत्मयाचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोनी नाही, जन्म मृत्य हे सर्व ही आत्मत्वीन घडे।
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास सातवा।